स्तोत्र संहिता अध्याय 138 दाविदाचे स्तोत्र। मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन, देवाच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन। तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन। तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन, कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे। मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला। तू मला हिम्मत दिली तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले। हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकार स्मरण करतील, कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत। ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे। परमेश्वर थोर आहे तरी तो दीनाकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखितो। मी संकटातून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस। माझ्या वैऱ्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस, आणि तुझा उजवा हात माझा बचाव करीतो। परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल। हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे। तू आपल्या हातचे काम सोडू नको।